आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। आगामी वर्षात देश नवी आशा आणि संकल्पांसह पुढे जाण्यासाठी सज्ज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मध्ये प्रतिपादन। मुख्य सचिवांच्या 5व्या राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप। अरावली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवर पर्यावरण तज्ज्ञांच्या आक्षेपाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल, उद्या सुनावणी होणार। म्यानमामध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू। आणि महिला क्रिकेटमध्ये तिरुअनंतपुरम इथल्या ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना रंगणार। 2025 या सरत्या वर्षानं भारताला मोठा आत्मविश्वास दिला असून आता देश 2026 नवी आशा आणि नव्या संकल्पांसह पुढे जाण्यासाठी सज्ज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत होते। हा या कार्यक्रमाचा 129वा भाग होता। 2025 या वर्षानं प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटायला लागणारे क्षण दिल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं।
2025 ने हमें ऐसे कई पल दिए जिन पर हर भारतीय को गर्व हुआ। देश की सुरक्षा से लेकर खेल के मैदान तक, विज्ञान की प्रयोगशालाओं से लेकर दुनिया के बड़े मंचों तक भारत ने हर जगह अपनी मजबूत छाप छोड़ी।
सरत्या वर्षातलं ऑपरेशन सिंदूर प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचं प्रतीक बनलं असून आजचा भारत आपल्या सुरक्षेशी कोणतीही चढजोड करत नाही हे जगानं पाहिल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं। क्रीडा क्षेत्रासाठी 2025 हे वर्ष संस्मरणीय ठरल्याचं नमूद करून प्रधानमंत्र्यांनी भारताच्या पुरुष क्रिकेट संघानं जिंकलेली आयसीसी चॅम्पियन्स करंडक स्पर्धा, महिला क्रिकेट संघाचं पहिलं वहिलं विश्वविजेतेपद, दृष्टीहीन महिला क्रिकेट संघानं जिंकलेली पहिली T20 विश्वचषक स्पर्धा या यशाचा गौरवपूर्ण उल्लेख केला। शुभांशु शुक्ला हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय बनले। भारतात चित्त्यांची संख्या आता 30 जास्त झाली। प्रयागराज महाकुंभचं आयोजन आणि अयोध्येत राम मंदिरावर ध्वजारोहण कार्यक्रमानं प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानानं दाटून आल्याचं ते म्हणाले। देशातल्या युवा शक्तीमुळे जग भारताकडे मोठ्या आशेनं पाहत आहे। विज्ञान क्षेत्रातली आपली कामगिरी, नाविन्यपूर्ण संशोधन, तंत्रज्ञानाचा विस्तार यामुळे जगभरातले देश खूप प्रभावित झाले असल्याचं ते म्हणाले। जगभरातली भारतीय युवा पिढी आपली संस्कृती आणि वारसा याच्याशी घट्ट जोडलेली असावी, आपली संस्कृती आणि वारशाचं जतन संवर्धन करावं यासाठी होत असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली। देशाच्या स्वातंत्र्यात योगदान देणाऱ्या अज्ञात व्यक्तिमत्वांबद्दल जाणून घेण्यासाठी सरकारनं तयार केलेल्या विशेष संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन त्यांनी केलं। आपल्या पारंपरिक कला या समाजाच्या सक्षमीकरणासह लोकांच्या आर्थिक प्रगतीचं मोठं माध्यम बनल्याचं सांगून त्यांनी याबाबत देशभरात सुरू असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती दिली। 2025 मधला हा मन की बात या कार्यक्रमाचा शेवटचा भाग असल्याचं नमूद करून 2026 हे वर्ष विकसित भारत या संकल्पाच्या पूर्ततेच्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा ठरो अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सुरू असलेल्या मुख्य सचिवांच्या 5व्या राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप होतोय। राज्य आणि केंद्र भागीदारी मजबूत करणं हे याचं उद्दिष्ट आहे। या परिषदेत 6 विशेष सत्र आयोजित करण्यात आली। यानुसार राज्यांमधली नियमनमुक्ती, प्रशासनातलं तंत्रज्ञान, संधी, धोके आणि निवारण, स्मार्ट पुरवठा साखळी आणि बाजारपेठ जोडणीसाठी अॅग्रीस्टॅक, एक राज्य एक जागतिक दर्जाचं पर्यटनस्थळ, आत्मनिर्भर भारत आणि स्वदेशी या मुद्द्यांवर भविष्यातली धोरणं निश्चित करण्यावर चर्चा झाली। या परिषदेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी आणि क्षेत्रातले तज्ज्ञ सहभागी झाले होते। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज कर्नाटकातल्या कारवारमधल्या कदंब नौदल तळाला भेट दिली। कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांचं स्वागत केलं। नौदल तळाला भेट दिल्यानंतर राष्ट्रपतींनी INS वाघशील पाणबुडीतून प्रवास केला। नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी त्यांच्याबरोबर होते। पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या त्या माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्यानंतरच्या दुसऱ्या राष्ट्रपती आहेत। राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून 18 किलोमीटर परिसरात मासेमारी बंद ठेवण्यात आली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अरवली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवरून पर्यावरण तज्ज्ञ आणि सामाजिक संघटनांनी व्यक्त केलेल्या चिंतेची सर्वोच्च न्यायालयानं दखल घेतली असून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि ए जी मसीह यांचा समावेश असलेल्या सुट्टीकालीन पीठासमोर उद्या या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. अरवली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवर मोठ्या प्रमाणात निषेध आणि आक्षेप नोंदवला गेल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयानं हा हस्तक्षेप केला. नुकत्याच स्वीकारण्यात आलेल्या नव्या व्याख्येनुसार अरवली टेकड्यांमध्ये समुद्रसपाटीपासून कमीत कमी 100 मीटर आणि त्यापेक्षा जास्त उंची असलेला आणि त्याला जोडणारा उतार असलेला भूप्रदेश समाविष्ट करण्यात आलाय. पर्यावरण संस्था आणि सामाजिक संघटनांनी या व्याख्येवर तीव्र आक्षेप नोंदवलाय. अरवली टेकड्यांबाबतचे निकष सौम्य केल्यामुळे या भागातलं खाणकाम आणि बांधकाम प्रकल्पांना वैधता मिळेल आणि त्यामुळे पर्यावरणाची अपरिमित हानी होईल असा इशारा त्यांनी दिलाय. दरम्यान ज्येष्ठ काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांना पत्र लिहिलं असून अरवली टेकड्यांच्या नव्यानं करण्यात आलेल्या व्याख्येबद्दल चिंता व्यक्त केली आहे. विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारनं यावर्षी विविध उपक्रम राबवलेत. नव्या भारताच्या उभारणीसाठी कोणकोणती धोरणं आखली गेलीत याविषयी जाणून घेऊया.
भारताच्या विकासाच्या प्रवासात 2025 हे वर्ष अतिशय महत्वाचं ठरलं. रेल्वे, रस्ते, विमान वाहतूक, सागरी वाहतूक अशा सर्व क्षेत्रांमधल्या पायाभूत सुविधांमध्ये यावर्षी मोलाची भर पडली. दुर्गम भागापासून मोठ्या शहरांपर्यंत संपर्काचं जाळं तयार झालं. पायाभूत सुविधांसाठी सरकारनं केलेली भांडवली गुंतवणूक चालू आर्थिक वर्षात 11,25,00,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. यात GDP मधला वाटा 3.1% आहे. तर 2047 पर्यंत प्रत्येक 12 ते 18 महिन्याला GDP मध्ये $1 ट्रिलियन वाढ होण्याचा अंदाज आहे. या वर्षात आर्थिक वाढीत पायाभूत सुविधांचा वाटा महत्वाचा असल्याचं सांगितलं जात आहे. नवी मुंबईतल्या आंतरराष्ट्रीय विमानतळासह 160 पेक्षा जास्त नवीन विमानतळ, तमिळनाडूमधला समुद्री पूल, नौदलामधल्या पायाभूत सुविधा, 99% रेल्वेचं विद्युतीकरण अशा अनेक पायाभूत सुविधांची या वर्षात भर पडली. त्यामुळे विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे देशाची दमदार वाटचाल सुरू असल्याचं दिसून येतं.
म्यानमामध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू आहे. माजी अध्यक्ष अँग सॅन सू की यांची राजवट लष्करानं 2021 उलथून टाकल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. 330 टाऊनशिपपैकी 102 टाऊनशिप्समध्ये आज मतदान होत असून 56 टाऊनशिपमधलं मतदान रद्द करण्यात आलं आहे. या भागात लष्कर आणि काही वांशिक गटांमध्ये सशस्त्र संघर्ष सुरू असल्यामुळे या ठिकाणी मतदान होणार नाही. दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 11 जानेवारीला तसंच तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 25 जानेवारीला होणार आहे. महिला T20 क्रिकेटमध्ये भारत श्रीलंका यांच्यातल्या 5 सामन्यांच्या मालिकेतला 4था सामना आज केरळमध्ये तिरुअनंतपुरम इथल्या ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं 5 सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली. मालिकेतला 5वा सामना येत्या मंगळवारी होणार आहे. ग्वाटेमालामध्ये प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. रशिया युक्रेनमधला वाढता तणाव आणि या प्रदेशात शांतता राखण्यासाठी सुरू असलेल्या अमेरिकेच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की आज फ्लोरिडामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या बैठकीत 20 कलमी शांतता योजना आणि अमेरिकेच्या संभाव्य सुरक्षा हमीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आगामी वर्षात देश नवी आशा आणि संकल्पांसह पुढे जाण्यासाठी सज्ज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बातमध्ये प्रतिपादन. मुख्य सचिवांच्या 5व्या राष्ट्रीय परिषदेचा आज समारोप. अरवली पर्वतरांगांच्या नव्या व्याख्येवर पर्यावरण तज्ज्ञांच्या आक्षेपाची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल, उद्या सुनावणी होणार. म्यानमामध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान सुरू आणि महिला क्रिकेटमध्ये तिरुअनंतपुरम इथल्या ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज भारत आणि श्रीलंका यांच्यात सामना रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.